नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलं आहे. भारत अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी ट्रम्प यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याकरता इच्छुक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून अवैध मद्याची निर्मिती आणि वाहतूक यावर कठोर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 4 पथकं तयार केली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेंडगे यांनी दिली. ही पथकं महामार्गांवर संशयित वाहनांची तपासणी करतात, तसंच गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलिसांसमवेत प्रवाशांच्या सामानाची अचानक तपासणी करण्यात येत आहे, असंही शेंडगे यांनी सांगितलं. दरम्यान आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्याविरुद्ध 66 गुन्हे दाखल केले असून 51 आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यांमध्ये 1400 लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह देशी आणि विदेशी मद्याचा मोठा साठा, 27,000 लिटर रसायन जप्त करण्यात आलं आहे, तसंच मद्याची अवैध वाहतूक करणारी वाहनंही ताब्यात घेण्यात आली आहेत. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाचं एकूण मूल्य 1,19,00,000 रुपयांहून अधिक असल्याचं शेंडगे यांनी सांगितलं. जळगाव जिल्ह्यात निवडणूक काळात झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्हास्तरीय समितीने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या जीवितला असलेल्या धोक्याबाबत तपासणी करून प्रत्येकाला एक शस्त्रधारी अंगरक्षक पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 11 मतदारसंघातील 49 उमेदवारांचा समावेश आहे. ही सुरक्षा केवळ निवडणूक काळासाठी राहणार असून भविष्यात पुन्हा सुरक्षा देण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समिती आवश्यक तो निर्णय घेणार असल्याचं अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी सांगितलं. येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्गमित केले आहेत. हे आठवडी बाजार मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भरवण्यात यावेत, असंही आदेशात सांगण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आजपासून 15 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत. महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दर्यापूर, वलगाव आणि बडनेरा या 3 ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणखी एका संशयिताला पुण्यातून अटक केली आहे. गौरव अपुणे असं या 23 वर्षीय संशयिताचं नाव आहे. या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. नौदलाच्या खुल्या समुद्रातील नौकानयन कोकण रत्न मोहिमेला काल रत्नागिरीत अल्ट्राटेक जेट्टी इथं सुरुवात झाली. या मोहिमेला हमारा समंदर हमारी शान असं नाव देण्यात आलं आहे. समुद्राची स्वच्छता, तस्करी आणि सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. 10 दिवस चालणारी ही मोहीम रत्नागिरीहून बोऱ्यापर्यंत जाणार असून 122 सागरी मैलांचं अंतर पार करणार आहे. किनारपट्टीवरील सर्व गावं, सार्वजनिक ठिकाणं आणि शाळांमध्ये कविता, व्याख्यानं आणि नाटकांच्या माध्यमातून सागरी पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या संघात 59 निवडक कॅडेट्सचा समावेश असून महाराष्ट्र एनसीसी युनिटमधून 31 मुले आणि 29 मुलींचा समावेश आहे. 55वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 20 तारखेपासून गोव्यात सुरू होणार आहे. 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये 18वा फिल्म बाजार 24 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे, अशी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं. यावर्षी हुईंग रूममध्ये भारत आणि दक्षिण आशियातील चांगल्या दर्जाच्या चित्रपटांची रेलचेल असेल. चित्रपट निर्मात्यांना जागतिक चित्रपट कार्यक्रम निर्माते, वितरक, विक्री एजंट आणि गुंतवणूकदारांशी इथे थेट संपर्क करता येईल. दक्षिण आशियाई चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेत प्रचार करणं हा फिल्म बाजारचा उद्देश आहे. आज राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन साजरा केला जात आहे. कर्करोगाचा प्रतिबंध, लवकर ओळख आणि उपचार याबद्दल जागरूकता वाढवणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे. आज पोलिश, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांची जयंती देखील आहे. या शास्त्रज्ञांच्या रेडियम आणि पोलिनियमच्या महत्वपूर्ण शोधांनी कर्करोगाच्या उपचारात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दिवाळी सुट्ट्यानंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज काल पुन्हा सुरू होताच नवीन उन्हाळी कांद्याला 6,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कांदा विक्रीस उशिरा सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी अडचण निर्माण झाली होती. आदिवासी विकास विभागातील विविध पदांकरता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता 12 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती विभागाच्या आयुक्त नयना मुंडे यांनी दिली आहे. विभागाने गेल्या 5 ऑक्टोबरला विविध पदांकरता जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत 2 नोव्हेंबर होती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.